आकाशवाणी मुंबई। गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहेत। ठळक बातम्या। दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा प्रधानमंत्र्यांचा इशारा। या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्यायचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67.14% मतदान। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरच्या जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार। 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर। आणि पहिल्या अंध महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत भारताची विजयी सलामी। दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं। भूतान इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते। काल रात्रीपासून स्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांकडून सातत्यानं माहिती घेत असून या स्फोटामागच्या खऱ्या सूत्रधाराला तपास यंत्रणा शोधून काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संपूर्ण देश स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं मोदी यांनी सांगितलं।
दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है। मैं कल रात भर इस घटना की जांच में जुटी सभी एजेंसियों के साथ, सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था, विचार विमर्श चलता था, जानकारियों के तार जोड़े जा रहे थे। हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी। इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बक्सा नहीं जाएगा।
लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका गाडीत काल संध्याकाळी 7 च्या सुमाराला शक्तिशाली स्फोट झाला। त्यात 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। या प्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे द्यायचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं आज घेतला। काल झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या प्रकरणातला प्रत्येक आरोपी शोधून काढण्याचे निर्देश शहा यांनी दिले। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज झालं। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67.14% मतदान झालं। या टप्प्यात 1302 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे। येत्या 14 तारखेला मतमोजणी होणार आहे। दरम्यान 7 राज्यांमधल्या 8 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं। जम्मू काश्मीरमध्ये बडगाम आणि नागरोटा, राजस्थानमध्ये अंता, झारखंडमध्ये घाटशिला, तेलंगणात जुबली हिल्स, पंजाबमध्ये तरणतारण, मिझोराममध्ये डंपा आणि ओदिशात नुआपाडा या मतदारसंघांसाठी आज मतदान झालं। मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी म्हणजेच बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशीच होणार आहे। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरच्या बस्तर, बिजापूर आणि गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या जंगलात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली। या चकमकीत 6 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलानं दिली। यावेळी स्वयंचलित शस्त्र, स्टेनगन, बंदूक आणि इतर शस्त्र तसंच स्फोटकं चकमकीच्या ठिकाणाहून हस्तगत केल्याचं पोलिसांनी सांगितलं। महाराष्ट्रात न्यायालयांचा परिसर तसंच न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 8282 सुरक्षा रक्षक नियुक्त करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। मुंबईत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला। हे सुरक्षा रक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून घेतले जातील। त्यांच्या वेतनासाठी आवश्यक 443,24,84,560 रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली। 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। त्यानुसार अंमलबजावणीचा कालावधी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अँगोलाचा दौरा यशस्वीपणे पूर्ण केला असून त्या आता बोस्नावाच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत। हा भारताच्या राष्ट्रप्रमुखांचा अँगोलाला झालेला पहिलाच दौरा आहे। सागरी मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सहकार्यासाठी आणि राजकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना रोजगाराची परवानगी देण्यासाठी 2 सामंजस्य करार यावेळी करण्यात आले। राष्ट्रपती मुर्मू आज रात्री बोस्नावात पोहोचतील आणि तेथील राष्ट्रपती डुमा बोका यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। बोस्नावाने भारतासोबत चित्ता स्थानांतर प्रकल्पात सहकार्याची तयारी दर्शवली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी आज जाहीर केले. जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. गुजरात आणि हरियाणा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. सर्वोत्तम नागरी स्थानिक स्वराज्य संस्था या श्रेणीत नवी मुंबई महानगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. सर्वोत्तम पाणी वापरणारी संस्था श्रेणीत नाशिकच्या काणिफनाथ संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं 18 नोव्हेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. पहिल्या अंध महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या श्रीलंकेला 13 षटकं आणि 3 चेंडूमध्ये फक्त 41 धावा करता आल्या. भारताने कुशल क्षेत्ररक्षणाच्या बळावर 7 गडी धावचित केले तर कर्णधार दीपिका TC, गंगा कदम आणि जमुना राणी टुडू यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. श्रीलंकेने दिलेलं 41 धावांचं आव्हान भारताने फक्त 3 षटकात पार केलं. कर्णधार दीपिका TC हिने सलामीला उतरून दमदार फलंदाजी करत 14 चेंडूमध्ये 4 चौकारांसह 26 धावा केल्या तर अनेखा देवीने तिला 15 धावा करत साथ दिली. या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे 6 संघ सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलगी जन्माला येताच आधार कार्डासह विविध प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्याचा उपक्रम महिला आणि बालकल्याण विभागानं हाती घेतलाय. त्याबाबत आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
जन्माला येणाऱ्या मुलींचं स्वागत करताना त्या मुलींचं आधार कार्ड, आभा कार्ड, वय अधिवास आणि राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र तसंच जात प्रमाणपत्र सुद्धा देण्याची संकल्पना जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदारांमार्फत प्रत्येकी 10 ते 15 मुलींचं वेगवेगळी प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे 100 मुलींना जन्मताच ही प्रमाणपत्र देऊन त्यांचं स्वागत करण्याचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडती जाहीर झाल्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2025 होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार आरक्षण निश्चिती आणि सोडत आज वांद्रे इथल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात काढण्यात आली. एकूण 227 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2 तर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 61 जागा राखीव ठेवल्या आहेत. 114 जागा महिलांसाठी राखीव असून त्यापैकी अनुसूचित जातींसाठी 8, अनुसूचित जमातींसाठी 1 तर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी 31 आणि 74 जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की आरोग्य सेवा परवडणारी करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. नवी दिल्लीतील CII 22व्या वार्षिक आरोग्य शिखर परिषदेत ते बोलत होते. त्यांनी आरोग्य आणि जीवन विम्यावरचा GST 18% शून्य टक्क्यांवर आणल्याने नागरिकांना दिलासा मिळाल्याचे सांगितले. भारत हरित हायड्रोजन क्षेत्रात उत्पादन वापर आणि निर्यातीचं केंद्र बनावं असं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं झालेल्या 3रा आंतरराष्ट्रीय हरित हायड्रोजन परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा प्रधानमंत्र्यांचा इशारा. या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास NIA द्यायचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय. बिहार विधानसभा निवडणुकीच्या 2ऱ्या टप्प्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67.14% मतदान. छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरच्या जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर. आणि पहिल्या अंध महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.